चैप्टर 5 पाठ 5 एक्सरसाइज 20 स्वाध्याय 20 ऐकूया आणि वाचूया.
वा वा मात्रे साहेब, उद्या नाशिकला जात आहेत ना?
चुकत आहात बर, या खेपेला मात्र साफ चुकत आहात.
ते कसं काय?
कारण मी नाशिकला नाही, अहो पुण्याला जातोय.
अच्छा अच्छा अच्छा, पुण्याला काय दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जात आहे की काय? पेढे आणा मग येताना प्रसादाचे.
छे ओ, माझा मुलगा राहतो ना आदित्य, त्याच्याकडे जातोय.
का हो, सहजच ना का, काय विशेष आहे?
अहो विशेषच, लेख लग्न करतोय.
अरे वा वा वा, मुलगी कुठली?
पुण्याचीच, दापक्यांची मुलगी आहे.
अच्छा,
सध्या MBA चा अभ्यास चालू आहे.
वा 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 वा, छान. हा, सून येते म्हणजे तुम्ही आता सासरेबुवा होत आहेत. आता पेढे नकोत, लाडूच पाहिजे. दर्शनाला न जाताच दगडूशेठ पावला म्हणायचा.